अध्याय 5. क्रीटच्या उत्तरेकडील आयरॅक्लियन या बंदरात मला एक मच्छीमार भेटला. तो मला बोटीने अथेन्सला पोचवण्याकरिता राजी झाला. समुद्र पाहण्यासाठी बोटीत मी जरासा अलीकडे बसलो. माझे मन लाटांप्रमाणे हेलकावे खात होते. येणाऱ्या दिवसात काय वाढून ठेवले आहे हे समजायला काहीच मार्ग नव्हता. अवघा 19 वर्षांचा कोवळा पोर मी आणि आतापर्यंत एकाही भारतीय मनुष्याला पाहिलेसुद्धा नव्हते. भारत देश कुठेतरी पूर्वेकडे आहे एवढीच काय ती मला माहिती होती. तो देश कुठे आहे व किती दूर आहे याची काहीच कल्पना नव्हती. माझ्याकडे नकाशादेखील नव्हता. भारताविषयी मी जे काही शाळेत ऐकले होते त्यावरून तरी माझा असा आग्रह होता की भारतात अपार गरिबी, दारिद्र्य, रोगराई, बेसुमार वाढलेली लोकसंख्या आणि सर्प पाळणारे गारुडी आहेत. नंतर ज्यावेळी मी जीवनातील सर्वात गूढ रहस्यांमागील दुव्यांचे आकलन करण्याच्या प्रयत्नात होतो तेव्हा मला समजले की अनेकांनी भारताला धर्मभूमी, योगीजनांचा प्रदेश आणि महान संतांची भूमी मानले होते. मला या ऋषींना भेटण्याचा योग मिळेल का? एक पर्यटक किंवा निव्वळ बघ्या म्हणून नव्हे तर एक सत्यशोधक म्हणून. अथेन्सला परतल्यावर माझ्या भोवताली सर्वत्र नकार घंटा वाजू लागल्या. एक नवीन गोष्ट मला तिथे समजली की भारतात जाण्यासाठी तुर्कस्तानातून जावे लागणार. तुर्कस्तानातून परतलेल्या काहींनी इस्तानबुलविषयी सांगितले. इस्तानबुलचा काळा बाजार निव्वळ रक्तपिपासू आहे. तुम्हाला रक्तदान केल्याबद्दल ते भरपूर पैसे देण्याचे मान्य करतील, परंतु प्रत्यक्षात मात्र खाटेला बांधून शरीरातील सर्व रक्त काढून तुमचा मृतदेह काळ्या समुद्रात फेकून देतील. आणखी एकजण त्याची री ओढीत म्हणाला, इस्तानबुलची झोपडपट्टी म्हणजे अशा गुन्हेगारांचा अड्डा आहे. एका लिरासाठी तेथील नाणी, एका लिरासाठी सुद्धा तुम्हाला जीवे मारण्यास हयगय करणार नाहीत. जाण्याचा निश्चयच केल्यामुळे मी अशा आणखी बातम्या ऐकण्याऐवजी सरळ कान बंद करून घेतले. भूप्रदेशावरून भारतात जाण्याच्या मार्गाबद्दल मी यूथ हॉस्टेलमध्ये विचारपूस केली. पुन्हा एकदा एका युरोपीय लोकांच्या गटाने मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तू काय पेपर विपर वाचत नाहीस का? तुला वेड तर लागले नाही ना? आणखी एकाने एक इंग्रजी पेपर माझ्या तोंडासमोर धरला. ठळक बातम्यांकडे माझे लक्ष वेधले. तुर्कस्तानात कॉलऱ्याची भीषण साथ आहे आणि तुर्कस्तान ओलांडल्याशिवाय तुम्ही भारतात जाऊच शकत नाही. हो, खरोखरच तुर्कस्तानात कॉलऱ्याची लागण झाली होती. सर्व युरोपभर अशाच बातम्या उठत होत्या. मला तर हिचाईक करीत हा देश ओलांडायचाच होता. कदाचित मला वेड लागलेही असेल. असा नन्नाचा पाढा गाणाऱ्यांमध्ये मला आणखी दोघे भेटले ज्यांना माझ्याप्रमाणेच भूमार्गाने प्रवास करीत भारतात जायचे होते. या दोघांपैकी जेफ हा सॅन डिएगो शहरातील अमेरिकन युवक, ऐन विशीतला, चांगला उंचापुरा आणि पिळदार शरीरयष्टीचा होता. त्याचा चेहरा चौकोनी आणि नाक धारदार होते. खांद्यापर्यंत रुळणारे सोनेरी केस तो नीट विंचरून घ्यायचा आणि काळ्या कड्याच्या चष्म्यातून त्याचे निळसर डोळे रोखून बघायचे. अशा रांगड्या देहयष्टीचा असूनही तो एक शांतताप्रेमी जीव होता. माझ्याप्रमाणेच तो देखील आध्यात्मिक शोधाकरिता भारतात चालला होता. साधा, सरळ आणि आनंदी जेफ म्हणजे मला आत्तापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रिय व्यक्तींपैकी एक होता. दुसरा होता रॅमसे, एक ऑस्ट्रेलियन तरुण. लालसर अंगकांती, लालसर केश आणि तिशीतला. रॅमसे एक अनुभवी पर्यटक होता. व्यवहार कुशल, कणखर मनाचा तो सुद्धा बिचारा शांतताप्रेमी जीव होता. त्याने युरोप, आशिया इत्यादी ठिकाणी हिचाईक करीत भ्रमण केले असल्यामुळे आमच्यात नसलेली परिपक्वता आणि बुद्धी त्याच्याकडे होती. मी माझे नाव रिचर्ड असेच सांगितले होते. तरी आम्हा तरुण पर्यटकांचा समूह इतका घनिष्ठ होता की माझे मंक हे नावच प्रचलित झाले आणि जेफ व रॅमसे देखील मला तशीच हाक मारू लागले. आमच्यापैकी जेफकडेच थोडे पैसे होते. रुंद स्मित करीत तो म्हणाला, मित्रांनो, माझ्याजवळ जास्त काही नाही, पण जे काही आहे ते तुमचेच समजा. असे म्हणून त्याने आपला हात पाठीवरच्या पिशवीत घातला आणि थोडा पाव, लोणी, पालक, टोमॅटो, ऑलिव्ह आणि चीज अशा वस्तू बाहेर काढल्या. एका बालकाच्या उत्साहाने त्याने आमच्यासाठी एक मेजवानी तयार केली. त्याचे तीन समान वाटे केले. ब्रेडच्या सँडविचचा मोठा घास चावत चावत तो म्हणाला, याच्यानंतर आपल्या नशिबात काय आहे कोण जाणे, बरोबर ना? सँडविच खात मी आणि रॅमसेने होकारार्थी मान डोलावली. त्याच युथ हॉस्टेलच्या व्हरांड्यात बसून आम्ही तिघांनी भूमार्गाने भारतात एकत्र जाण्याचा निर्धार पक्का केला. सीमा बंद आहे की काय ते तपासण्यासाठी आम्ही तुर्कस्तानच्या दूतावासात गेलो. सीमा उघडी आहे, अशी त्या लोकांनी फुशारकी मारली. दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन आमचा व्हिसा घेऊन आलो. तुर्कस्तानात जाण्यासाठी प्रथम आम्ही हिचाईक करीत ग्रीस देशाच्या उत्तर किनाऱ्यावरील थेसालॉनिका या प्राचीन नगरात पोहोचलो. तेथून पुढे ईशान्य टोकावरील किपी या नगरात आलो. अनेक दिवस निघून गेले तरीसुद्धा एकही मोटारगाडी दृष्टीस पडली नाही. कसे बसे आम्ही पुढे सरकत सीमेजवळ जात होतो. ही सीमा म्हणजे युरोप आणि आशियामधील सेतू होता. तसेच मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातून गांजा आणि चरस तस्करी करून युरोपात आणण्याचा राजमार्गच होता. सीमेवरील नाका कोणत्याही नगरापासून फारच दूर होता. आम्ही कित्येक तास चालत होतो. जिथे रस्ताच संपला तिथे एक निर्मनुष्य धुळकट चौकी होती. एक पोलादी कुंपण आमचा मार्ग रोखत होते. काटेरी तारांचे गोल गोल आकाराचे कुंपण दृष्टी जाईल तिथपर्यंत पसरलेले होते. स्वयंचलित मशीनगनधारी ग्रीक सैनिक आमच्यासमोर तैनात होते. रॅमसेने विचारले, इमिग्रेशन कार्यालय कोठे आहे? एका सैनिकाने कुंपणाजवळील त्या खोपटाकडे बोट दाखवले. आत कोणीही नव्हते आणि अंधार तर होत चालला होता. आता काय करावे? आम्ही तर पुढे जाण्याचा चंगच बांधला होता. आम्ही वारंवार चौकशी करीत होतो आणि आमच्या प्रश्नांना बेफिकिरी, वैताग अथवा काहीही बोध न होण्याच्या मुद्रेने उत्तर दिले जात होते. अखेर आम्हाला पाहणारा एक सैनिक आत गेला. काही क्षणानंतर ग्रीस परराष्ट्र खात्यातील अधिकारी एका चहाच्या टपरीतून बाहेर आला. ती चहाची टपरी असल्याचे आता कुठे आमच्या ध्यानात आले होते. तो अधिकारी चांगला जाडजूड ढेरपोट्या होता. मिशा भरदार आणि अंगात घातलेला सैनिकी सदरा त्याच्या शरीराच्या मानाने बराच तोकडा होता. त्याने हातातील टॉवेलने तोंड ओट पुसले आणि तो टॉवेल आपल्या तरुण सेवकाकडे दिला. मग आमच्याकडे रोखून बघू लागला. काय पाहिजे तुम्हाला? त्याने विचारले. रॅमसेने थंडपणे सांगितले, आम्हाला सीमा पार करून तुर्कस्तानात जायचे आहे. ढेरपोट्याने आमच्याकडे अविश्वासपूर्वक नजरेने पाहत म्हटले, अशक्य, सीमा बंद आहे. तुर्कस्तानात कॉलऱ्याची भीषण साथ आहे. कोणीही शहाणा मनुष्य तिकडे फिरकणार देखील नाही. पण दूतावासात आम्हाला सांगितले की सीमा खुली आहे. जेफ कसाबसा पुटपुटला. आणि आम्हाला तिकडे कॉलऱ्याची साथ म्हणजे काय ते तुम्हाला समजते का? चांगलाच पारा चढलेला तो अधिकारी ओरडला. मी तुम्हाला त्या गेटमधून आत सोडले तर तुम्ही पुन्हा परत येणार देखील नाही आणि या सीमेतून आत सोडले जात नाही. पूर्वेकडील अंधाऱ्या निर्मनुष्य प्रदेशाकडे बोट दाखवित तो म्हणाला, तो प्रदेश निर्मनुष्य आहे. आपले डोळे बारीक करीत तो पुढे म्हणाला, तिथे काय सापडेल माहीत आहे का? विषारी साप, भुकेल्या लांडग्यांनी भरलेले जंगल आणि अन्न पाणी नसलेले वाळवंट. तो काही बोलणार इतक्यात जेफ म्हणाला, अहो पण अथेन्समधील दूतावासात आम्हाला का बरे असे सांगितले की सीमा उघड्या आहेत? आम्ही अगोदरच पैसे भरले आहेत. आम्हाला आत जाण्याची परवानगीसुद्धा आहे. त्या अधिकाऱ्याच्या मानेच्या शिराट ताठरल्या. तर्जनीने धमकावीत तो किंचाळला, तुर्कस्तानाची सीमा बंद आहे. तुम्ही त्या गेटने बाहेर जाल तर पुन्हा परतू शकणार नाही. मी सांगतो ते ऐकायला येत नाही का? माझे ऐका आणि आल्या पावली परत जा. मी 2 मिनिटात जाणार आहे. पक्का विचार करून सांगा. सूर्य अस्ताला चालला होता. इतके दिवस परिश्रम करून आम्ही सीमेवर आलो होतो. घाईघाईत आम्ही म्हणालो, आम्ही तुर्कस्तानात जाणार. रागाने पेटून त्या अधिकाऱ्याने सैनिकांना गेट उघडण्यास सांगितले. जसे आम्ही जाऊ लागलो तसे तो भाकीत करू लागला, मूर्ख कुठले, तुम्ही काही जिवंत परत येणारच नाही. रायफली हातात घेऊन सैनिक उभे होते. आम्ही आत जाताच तो पोलादी दरवाजा धाडकन बंद झाला. आम्ही हळूहळू वाट काढीत पुढे जाऊ लागलो. दोन देशांच्या सीमाभागातील हा निर्मनुष्य प्रदेश, नो मॅन्स लँड, खरोखरीच इतका निर्मनुष्य होता की असा निर्जन प्रदेश मी आजपर्यंत पाहिला नव्हता. दोन शत्रू देशांमधील हा तटस्थ प्रदेश होता. सूर्यास्त होत होता. काही अंतरावर ओसाड जमिनीवरून एक साप सरपटत जाताना मी पाहिला. पानझडी झालेले काही वृक्ष संत्री उभे राहतात तसे आमच्या मार्गात उभे होते. आता अंधार दाट होत चालला होता. एरवी पर्यटकांकरिता हा दैनंदिन वापराचा मार्ग होता, पण कॉलऱ्याच्या साथीमुळे तसेच ग्रीस देशाने सीमा बंद केल्यामुळे या रात्री अगदीच निर्जन झाला होता. आमची स्थिती खरोखरच धोकादायक होती. एकतर मिट्ट काळोख व त्यात आम्ही पायी चाललो होतो. सांगाड्यासारखे दिसणारे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले, पण ती शुष्क हाडे माझ्या साथीदारांना दाखवण्याचे धाडस माझ्यात नव्हते. मला आतून चिंता खाऊ लागली होती. तुर्कस्तानाची सीमा खरोखरच बंद असली तर? दूतावासात आम्हाला सांगितले होते की सीमा बंद नाही, पण ही गोष्ट आठवड्यापूर्वीची होती. आम्हाला या निर्मनुष्य प्रदेशातच मृत्यूची वाट पाहत बसावे लागले तर? अंधार आणि थंडी आता अधिकच वाढत होती. मधूनच शांतता चिरत कोल्ह्यांचे ओरडणे ऐकायला येत असे. आम्ही पुढे निघालो. त्यावेळी मला आठवले, अथेन्समधील एका दुकानदाराने सांगितले होते की या जमिनीच्या पट्ट्यात ग्रीक यादवी युद्धाच्या वेळी पेरण्यात आलेले अनेक सुरुंग आहेत, जे अजूनही तसेच आहेत. तो म्हणाला होता, एक सुरुंग फुटला तर सरळ अख्खा पाय उखडला जाऊ शकतो आणि तुमच्याच पायातील बुटाचे तुकडे पायाच्या खोबणीत रुतून बसतात. हे आठवताच माझा थरकाप उडाला. प्रार्थना करीत करीत मी एक एक पाऊल उचलत होतो. आमच्यापैकी कोणाची ब्र देखील काढण्याची बिशाद नव्हती. काळ्या कुट्ट अंधारातून केलेला तो 4 किलोमीटरचा प्रवास आमच्यासाठी अक्षरशः मृत्यूच्या खोऱ्यातून केलेला ठरला. मी थंडीने पार गारठून थरथरत होतो. अगदी निराश आणि अस्वस्थ होतो. ही रात्र कधीच संपणार नाही असे वाटत असतानाच काही अंतरावर एक प्रकाशाचा आभास झाला. लगबगीने आम्ही पुढे गेलो. आम्हाला एक पोलादी कुंपण दिसले. त्याच्यावर काटेरी तारा होत्या. मधोमध एक धातूचा तुर्की झेंडा बसविला होता. आम्ही गती वाढवली. तिथे एक सशस्त्र सैनिक बिना फिल्टरची सिगारेट ओढीत बसला होता. थंड डोक्याचा रॅमसे म्हणाला, मला बोलू द्या. त्याने पिशवीतून पासपोर्ट काढला आणि लक्ष वेधण्यासाठी तो थोडासा खाकरला. सैनिक वर पाहू लागताच रॅमसेने आपला पासपोर्ट दाखवला, मग आमच्याकडे बोर्ड दाखवले आणि पुढच्या प्रदेशात जायचे आहे असे सूचित केले. त्या माणसाला त्यात काहीच स्वारस्य नव्हते. तो केवळ दोनच शब्द ओरडला, सीमा बंद, बॉर्डर क्लोज्ड. पण साहेब, तुम्ही आम्हाला आत घेतले पाहिजे, नाहीतर आम्ही मरून जाऊ. ग्रीक लोक आम्हाला पुन्हा घेणार नाहीत. सीमा बंद हे दोन कर्कश शब्द उच्चारताना त्याच्या तोंडातून धुराचे लोट बाहेर पडले. कुठेही जायला परवानगी नसल्याने दयेची याचना करणाऱ्या कैद्यासारखी आमची स्थिती झाली होती. या सैनिकाकडून कृपेची अपेक्षाच करता येत नव्हती. त्याला इंग्लिश भाषेतील दोनच शब्द येत होते, सीमा बंद. त्याने सिगारेटचे थोटूक बुटाने चिरडले आणि दांड दांड पावले आपटीत अंधारात नाहीसा झाला. 20 मिनिटांनी तो पुन्हा आला. त्याने पाहिले की निर्वासितासारखे आम्ही अजूनही गेटवरच उभे होतो. हातवारे करीत तो किंचाळू लागला, सीमा बंद, सीमा बंद, सीमा बंद. तो आम्हाला सरळ गोळ्या तर घालणार नाही ना अशी एक शंका मनाला चाटून गेली. नेमका त्याचवेळी त्याचा वरिष्ठ अधिकारी तेथे आला. यांना देखील तेवढेच बोलता येते असे दिसले, सीमा बंद, बॉर्डर क्लोज. आम्ही तेथेच शांतपणे उभे राहण्याचे ठरवले. अखेर आमची हताश अवस्था आणि पुन्हा मागे न परतण्याचा निर्धार यामुळे दुसऱ्या आलेल्या अधिकाऱ्याने सौम्यपणा दाखविला. एका लाकडी खोपट्यात आम्हाला कोंबले आणि तिथे आमचे सर्व सामान, आमचे पासपोर्ट, पैसे, अगदी कपडे देखील काढले. दाराला कुलूप ठोकून आम्हाला तसेच सोडून तो निघून गेला. अक्षरशः विवस्त्रावस्थेत गारठवणाऱ्या थंडीत कुडकुडत असताना आम्ही विचार केला की त्या निर्जन प्रदेशात होतो तेच बरे होते. आता काय होणार, आम्ही इथेच खितपत मरावे असा तर याचा हेतू नव्हता ना. अर्धा तास तरी आम्ही तसेच अंतर्वस्त्रात थरथरत उभे होतो. थंडीने कुडकुडणे आणि पुढे काय होणार या शंकेने थरथरणे आम्हाला सारखेच वाटू लागले. शेवटी एकदाचा तो अधिकारी आला. त्याने आमच्याकडे रोखून पाहिले, कपडे परत केले, आमच्या पासपोर्टवर शिक्का मारला आणि मोकळे हसत म्हणाला, महान देश तुर्कस्तानात आपले स्वागत आहे. पार भेदरलेल्या अवस्थेत आम्ही एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला.